63 1665 पुरंदर दिलेरखानाच्या वेढ्यात. शाहिस्तेखानासारखे फक्त महालात बसून आज्ञा सोडणाऱ्यांपैकी मिर्झा राजा नव्हता. त्याने त्वरित एकाच वेळी अनेक मोर्चांवर आघाडी करायचे ठरवले.
सॅम्पल कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू.